chinimandi.com पॉडकास्ट।
दसऱ्यानंतर सुरू होणार साखर कारखान्यांचा गाळप हंगाम। शामली उत्तर प्रदेश। दसऱ्यानंतर साखर कारखान्यांमध्ये ऊस गाळप हंगाम सुरू करण्याची तयारी सुरू आहे। जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम बजाज समूहाचा थाना भवन कारखाना 27-28 ऑक्टोबर, शामली कारखाना 29-30 ऑक्टोबर आणि ऊन कारखाना 2 नोव्हेंबरला गाळप हंगाम सुरू करेल। कारखाना अधिकाऱ्यांनी सांगितले की लवकर गाळप हंगामाचा मुहूर्त काढून हंगामाची तिथीही जाहीर केली जाईल। जिल्ह्यातील साखर कारखान्यांमध्ये नव्या गाळप हंगामासाठी 2 महिन्यांपासून तयारी सुरू आहे। कारखान्यांमध्ये 70-85% दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे। जिल्ह्यातील ऊन कारखान्यात 85%, थाना भवन आणि शामलीमध्ये 70% दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गाळप हंगामकडे पाहता यावेळी प्रदेश मुख्यालय लखनौमध्ये मंडलवार ऊस सुरक्षण बैठक अजूनपर्यंत झालेली नाही, जी गेल्या वर्षी 10-20 सप्टेंबरपर्यंत झालेली होती। यंदा ऊस समिती स्तरीय शेतकरी बैठकाही आयोजित केल्या नाहीत। ऊस विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की ऊस समिती स्तरीय बैठका गर्दी होईल या भीतीने आयोजित करण्यात येणार नाहीत। ऊन कारखान्याचे ऊस महाव्यवस्थापक अनिल अहलावत यांनी सांगितले की ऊन कारखाना 1 ऑक्टोबर नंतर ऊसाची रिकव्हरी टेस्ट करेल। कारखान्यांकडून 83 ऊस वजन केंद्राच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे। 2 नोव्हेंबरपर्यंत साखर कारखाना गाळप हंगाम सुरू करेल। सध्या कारखान्याने बॉयलर पूजन आणि नव्या गाळप पूजनाच्या तिथीचा मुहूर्त काढलेला नाही। बजाज समूहाच्या थाना भवन कारखान्याचे ऊस महाव्यवस्थापक जेबी तोमर यांनी सांगितले की कारखान्याचे 70% दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे। कारखान्यांकडून ऊस वजन केंद्रांची दुरुस्ती केली जात आहे। कारखान्याच्या बॉयलर पूजन आणि गाळप पूजनाची तिथी जाहीर करण्यात येईल। शामली कारखान्याचे ऊस महाव्यवस्थापक कुलदीप पिनालिया आणि ऊस विभागाचे सिनियर मॅनेजर दीपक राणा यांनी सांगितले की कारखान्याच्या दुरुस्तीचे काम केले जात आहे। जिल्हा ऊस अधिकारी विजय बहादूर यांनी सांगितले की गेल्या ऊस गाळप हंगामात थाना भवन कारखाना 1 नोव्हेंबर, शामली 5 नोव्हेंबर आणि ऊन कारखाना 9 नोव्हेंबरला सुरू झाला होता। यावेळी थाना भवन कारखाना 27-28 ऑक्टोबर आणि शामली 29-30 ऑक्टोबर आणि ऊन 2 नोव्हेंबरला गाळप हंगाम सुरू करेल।